जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, तारीख 1/5/08/2014। स्पीकर: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन हा जिल्हा परिषदेमध्ये एक महत्त्वाचा विभाग आहे. प्रकल्प संचालक जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन हे या विभागाचे प्रमुख आहेत. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागार व्यवस्थापन, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक विविध विषयावर प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात. योजना: वैयक्तिक शौचालय केंद्र शासनाने 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन योजना सुरू केली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावरील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पायाभूत सर्वेक्षणांनुसार पात्र असलेल्या कुटुंबास वैयक्तिक शौचालय प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येतो. एकूण रुपया 1,200,000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. लाभार्थी: वर उल्लेख केल्याप्रमाणे. फायदे: वर उल्लेख केल्याप्रमाणे. अर्ज कसा करावा: ग्रामपंचायत, पंचायत समिती, https://www.sbm.go.in.